आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोस आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर 14.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार. नितीन नवीन यांनी भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघादरम्यान T20 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या नागपूरच्या जामठा स्टेडियमवर. यंत्रणा सज्ज. आणि महाकवी कालिदास संस्कृत व्रती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. देश विदेशातील संस्कृत विद्वानांचा सन्मान. आता सविस्तर बातम्या. स्वित्झर्लंड इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या 19 सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये 15 लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. हे करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत असल्याचं राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र भारतातील गुंतवणुकीसाठी सर्वात चांगली जागा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी परिषदेत सांगितलं.
What Maharashtra offers is credibility. So you don't have to offer anything more. In today's world, credibility is more than capital. And that is what Maharashtra has been doing. Whatever we have been saying, we have been delivering. And that is why you can see a huge and renewed interest in investing in Maharashtra. Of course, the credit goes to our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, who has created atmosphere and an ecosystem where everybody wants to, you know, invest in India. And we are here just to tell everybody the Maharashtra story and just to tell them that in India, Maharashtra is the best place to invest.
यावेळी राज्य शासनानं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर 4000 कोटी रुपयांचा, लोढा डेव्हलपर्स लिमिटेड बरोबर 1 लाख कोटी रुपयांचा, अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्लसबर्ग यांच्याबरोबर 500 कोटी रुपयांचा, विदर्भामध्ये पोलाद क्षेत्रात सुरजागड इस्पात लिमिटेड बरोबर 20,000 कोटी रुपयांचा, तर लॉजिस्टिक क्षेत्रात MMRDA आणि SBG ग्रुप यांच्यात 20 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला. आगामी 2 दिवसात दावोसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, डिजिटल सोयीसुविधा, फिटनेस, लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसंच जहाजबांधणी, EV, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यादृष्टीनं त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांच्या नावाची औपचारिक घोषणा आज नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ के लक्ष्मण यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, माजी अध्यक्ष JP नड्डा यावेळी उपस्थित होते. नितीन नवीन हे बिहार विधानसभेवर 5व्या निवडून आलेले आहेत. बिहार सरकारमध्ये ते गृहनिर्माण आणि कायदा मंत्री होते. सिक्कीम आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमध्येही त्यांनी महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नितीन नवीन हे भाजपाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांचं अभिनंदन केलं. नितीन नवीन यांच्यावर केवळ पक्षाचीच नाही तर रालोआमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आहे असं मोदी म्हणाले.
आजकल के युवाओं की भाषा में कहूं तो नितिन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है. वो उस जनरेशन से है जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से है जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज AI के भी एक्टिव यूजर है.
माजी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनीही नितीन नवीन यांचं अभिनंदन केलं. नवीन यांच्या नेतृत्वात भाजपा प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नितीन नवीन यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातल्या आदिवासी भागात कुपोषणामुळे अर्भक आणि गर्भवती महिलांचे मृत्यू रोखण्यात अपयश आल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं काल पुन्हा राज्य सरकारला फटकारलं. मेळघाट परिसरात गर्भवती, स्तनदा माता आणि बालकांच्या मृत्यूप्रकरणी दाखल याचिकांवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सरकारनं या समस्येचं निराकरण करण्याची इच्छाशक्ती दाखवायला हवी असं खंडपीठानं म्हटलं आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न अपुरे असून या भागात किमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असंही न्यायालयानं सांगितलं. चंद्रपूर मनपात काँग्रेसचाच महापौर बसेल असा विश्वास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांसोबत बोलताना व्यक्त केला. काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र असून आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे असं त्यांनी सांगितलं. नगरसेवक फोडाफोडीचे आरोप फेटाळून लावत सत्ता स्थापनेवेळी सर्वजण एकत्र राहतील असा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रातील संत परंपरेचे जाती निर्मूलनाचे योगदान उलगडण्यासाठी नागपूर इथं 23 आणि 24 जानेवारी रोजी 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ आंबेडकर फाउंडेशनच्या सहकार्यानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासनतर्फे हे चर्चासत्र होणार आहे. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होणार असून डॉ दिलीप धोंडगे यांचं बीजभाषण होईल. संत परंपरा, सामाजिक समता आणि आंबेडकरी विचारधारेच्या संदर्भात सखोल वैचारिक मंथन या चर्चासत्रात केलं जाणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूरच्या जामठा इथल्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांचा T20 मालिकेतील पहिला सामना उद्या खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया T20 मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. T20 विश्वचषक 2026 पूर्वीची ही दोन्ही संघांची महत्वाची कसोटी मानली जात आहे. भारतीय संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरण्याची शक्यता असून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंग यांच्याकडे लक्ष असेल. जामठा येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. भारत न्यूझीलंड यांच्यात इथं होणारा हा पहिला द्विपक्षीय T20 सामना ठरणार आहे. या सामन्यासाठी 1000 प्रेक्षक येण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर शहर पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा असं आवाहन DCP मतानी यांनी केलं आहे. मेट्रो स्टेशनपासून स्टेडियमपर्यंत फिडर बसची मोफत सुविधा देण्यात येणार आहे. ट्रॅफिक नियोजनाबाबत अधिक माहिती दिली आहे DCP ट्रॅफिक लोहित मतानी यांनी.
आपल्या कम्प्युटरला आम्ही असं आवाहन करतो की संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आणि जे मॅच संपल्यानंतर 10 ते 11:30 वाजेपर्यंत काही कंजेशन होऊ शकतात, कारण जे मॅच चालू होण्याच्या आणि संपल्यांच्या वेळ आहे. तर तुम्ही जर शक्य असेल तर या रूटला संध्याकाळी 5 ते 7 आणि रात्री 10 ते 11:30 पर्यंत तुम्ही अवॉइड करा. शहरामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्या दिवशी. ते जे मेन जो इश्यू होणार आहे ते या स्ट्रेचमध्ये होणार आहे, खापरी पासून ते जामठापर्यंत.
ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालनं बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेली 2 वर्ष सायना खेळापासून दूर राहिली, मात्र आता दुखणं बळावल्यामुळे आपण खेळणं थांबवत असल्याचं तिनं एका पॉडकास्टच्या माध्यमातून जाहीर केलं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी, ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे दिले जाणारे महाकवी कालिदास संस्कृत व्रती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्कृत विद्वान संवर्गात प्राध्यापक सरोजा भाटे पुणे आणि प्राध्यापक माधव देशपांडे कॅलिफोर्निया यांची निवड झाली आहे. ज्येष्ठ संस्कृत विद्वान संवर्गात 2024 प्राध्यापक कालुरी हनुमंतराव आणि 2025 प्राध्यापक कृष्णकांत शर्मा यांना गौरवण्यात येणार आहे. युवा संस्कृत विद्वान संवर्गात 2024 प्राध्यापक वीर नारायण पांडुरंगी आणि 2025 डॉ सचिन कठाळे यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय आणि ज्येष्ठ विद्वानांना प्रत्येकी 50,000 तर युवा विद्वानांना 25,000 रुपये रोख सन्मान देण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ अतुल वैद्य आणि कुलसचिव डॉ रोशन अलोणे यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केलं आहे. आज विदर्भात यवतमाळ इथं 11 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 15 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दाओस आर्थिक परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर 14.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करार. नितीन नवीन यांनी भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघादरम्यान T20 सामन्याच्या मालिकेतला पहिला सामना उद्या नागपूरच्या जामठा स्टेडियमवर. यंत्रणा सज्ज आणि महाकवी कालिदास संस्कृत व्रती राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. देश विदेशातील संस्कृत विद्वानांचा सन्मान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.